यशया अध्याय 35, निर्जल आणि वृक्षभूमी आनंदी होईल आणि निर्जल आनंद येईल आणि कमळाप्रमाणे बहरेल, ती विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील. त्यास लबोननाचे वैभव, कर्मेल व शारोन यांचे सौंदर्य दिले जाईल. ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौंदर्य पाहतील. दुर्बळ हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. जे भिनाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका. पहा, तुमचा देव अपेक्षापेक्षा मोठ्या प्रमाणात देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील. नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्यांचे जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील. मृग जले, तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल. कोले राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल. तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत, परंतु जे त्याच्यावर चालतील ते त्यांच्यासाठी आहे. कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही. तेथे सिंह नसतील, हिंस्र श्रापदे त्यावर चढणार नाहीत. ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील. परमेश्वराने खंडून घेतलेले माघार येतील आणि ते सेनेत गायन करीत आणि त्याच्या मस्तकावर सदा सर्व काळ असणारा आनंद राहील. आनंदाने व हर्षाने ते भरून जातील. दुःख आणि शोक दूर पळून जातील.